श्रोते हो नमस्कार. उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपणा सर्वांनाच ठाऊक आहे की आमच्या या कार्यक्रमातून बायबल, की जे परमेश्वराचं जिवंत वचन आहे, त्यातील वचनांद्वारे आम्ही आपल्याशी संवाद प्रस्थापित करत असतो. संवाद म्हणजे काय? तर एकानं दुसऱ्याशी केलेला वार्तालाप होय. मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. एक दुसऱ्याशी संवाद केल्यानंच आपल्याला समाधान प्राप्त होत असतं. आणि आता देवाचं वचन म्हणजे काय? तर परमेश्वरानं मानवाशी केलेला संवादच. हा संवाद का बरं महत्वाचा आहे? परमेश्वर मानवाशी का बरं संवाद साधू इच्छितो? परमेश्वरही मनुष्याशी संवाद करण्यास उत्सुक असतो, कारण त्यानेच आम्हाला आपल्या स्वरूपामध्ये, प्रतिमेमध्ये निर्माण केलेलं आहे. आणि जोपर्यंत हा संवाद परमेश्वर आणि मनुष्यामध्ये साधल्या जात नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनाला गती मिळत नाही, समाधान मिळत नाही. तर श्रोते हो, त्याच परमेश्वराच्या वचनातून म्हणजे बायबलच्या युएल नावाच्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहेत श्रीमती रोशना पिटर.
मला मुंबई ह्या ठिकाणाहून बंधू व्ही पी वाघमारे ह्यांचं पत्र प्राप्त झालेलं आहे आणि हे लिहितात की आम्हाला तुमचा कार्यक्रम फार आवडतो आणि पवित्र शास्त्रामधून आपण जो मोलाचा संदेश देता त्याद्वारे आम्हाला आत्मिक आशीर्वाद प्राप्त होत आहेत. माझा जीव संकटातून आपण वाचवला आणि माझा विश्वास त्यामुळे फार फार वाढलेला आहे. मी आपल्या सर्वांसाठी व स्पष्ट आवाजासाठी, आर्थिक पाठबळासाठी प्रार्थना करीत आहे. देवाने मला वाचवले, नवीन जीवन दिले आणि आज मी जिवंत आहे, म्हणून मी त्याचे मनापासून आभार मानतो. तुमच्या कार्यक्रमाबद्दल मी तुमचा आभारी आहे. बंधू व्ही पी वाघमारे, तुमच्या पत्राबद्दल मी तुमची आभारी आहे. देवाने तुम्हाला नवीन जीवन दिले आहे. विश्वासामध्ये वाढा, आत्मिक रूपाने वाढा आणि देवाच्या नावाचे गौरव करा. देव आपणास आशीर्वाद देव.
सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण आजच्या अध्ययनामध्ये भाग घेण्याकरिता तयारीत आहात अशी मला खात्री आहे. श्रोतनो, मागील दिवसांमध्ये आम्ही परमेश्वराच्या वचनाच्याद्वारे बरेच काही शिकलो आणि आम्हाला आशीर्वाद प्राप्त झाला. आध्यात्मिक रूपाने आमची वाढ झाली. परमेश्वराची स्तुती करूया, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊया आणि आजच्या अध्ययनाकरिता त्याच्याजवळ मदत मागूया. ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. पवित्र सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, ही वेळ तू आम्हाला दाखवलीस, आम्ही तुझे आभारी आहोत. प्रभू दयाळा, आज आमच्यावर कृपादृष्टी कर. आम्हाला तू बुद्धी दे. आमचा जो अंधविश्वास आहे तो तू दूर कर आणि तुझ्या वचनाला समजण्याकरिता, तुझे सत्य जाणून घेण्याकरिता आम्हाला बुद्धी पुरे. जी शारीरिक रूपाने आजारी आहेत त्यांना स्पर्श करून आरोग्य दे. जे संकटात आहेत, निराश आहेत, दुःखी आहेत, त्यांच्यासोबत तू विशेषतेने हो. ही वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. तूच आमच्यासोबत हो. आमचं मार्गदर्शन कर, आमच्याशी बोल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मागितली आहे, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोतनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही योएलच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. दुसऱ्या अध्यायाच्या 20 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे आणि आज 21 वचनांपासून पुढे आम्ही अभ्यासणार आहोत. श्रोतनो, उत्तरेतल्या सैन्याविषयीचे भविष्य पुढील काळात परिपूर्ण व्हायचे आहे. याविषयीचा अधिक तपशील आम्हाला एएचकेलचे पुस्तक 38 आणि 39 या अध्यायांमध्ये दिलेला आहे. ह्या ठिकाणी जे वर्णन दिलेले आहे ते हर्मगिदोन येथील लढाईशी मिळते जुळते आहे. या सैन्याविषयी आपण वाचले की त्याची आघाडी पूर्वेकडच्या समुद्राकडे व त्याची पिछाडी पश्चिमेकडच्या समुद्राकडे असताना मी त्याला सुक्या व ओसाड देशात पिटून लावीन. जेथे हर्मगिदोनची लढाई होईल त्या एस्त्रद्रोलोनच्या खोऱ्याच्या एकीकडे गलील समुद्र आहे आणि दुसरीकडे भूमध्य समुद्र आहे. आणि आपण एझकेलचा अभ्यास करताना पाहिले त्यानुसार प्रभू परमेश्वर हस्तक्षेप करेल. तो या उत्तरेकडून आलेल्या सैन्याचा नाश करेल. हे तो आपल्या गौरवासाठी करेल. जसे एखाद्या पापी व्यक्तीचे तारण झाल्यावर देवाचे गौरव होते, तसेच परमेश्वर जेव्हा पापाचा न्यायनिवाडा करतो तेव्हा देवाचे गौरव होते. परमेश्वर पवित्र आहे आणि पवित्र नीतिमान प्रभू परमेश्वर पापाचा न्यायनिवाडा करणार आहे. ही गोष्ट विश्वास ठेवण्यासाठी कठीण आहे, परंतु ती सत्य आहे. देवाच्या प्रत्येक संदेष्ट्याने हेच सांगितले आहे. देवाच्या वचनामध्ये न्यायनिवाड्याविषयी पुष्कळ काही लिहिलेले आहे, परंतु परमेश्वराला शासन करायला आवडत नाही. आपण आधीच पाहिले की तो कृपाळू व मंद क्रोध आहे आणि शासन हे त्याचे विलक्षण कृत्य आहे. म्हणून तो सारा दिवस आपले हात पसरून आम्हाला त्याच्याकडे येण्याचे आमंत्रण देतो. जेव्हा लोक त्याच्याकडे येण्याचे नाकारतात तेव्हा आपल्या पावित्र्याने व नीतिमत्वाने लोकांचा न्यायनिवाडा त्याला करावा लागतो. हीच गोष्ट विश्वासणाऱ्यांना लागू पडते. जेव्हा ते चुका करतात तेव्हा जर स्वतःच्या चुका ओळखत नाहीत तर देवाला त्यांचा न्याय ठरवावा लागतो. आम्हाला स्वतःकडे परत आणण्यासाठी त्याला आम्हाला शिक्षा करावी लागते. एकही विश्वासणारा असा असू शकत नाही की त्याला देवाने शिस्त लावण्याकरिता फटके मारले नाहीत. श्रोत्यानो, ह्यावेळेला आपण एकविसावं वचन वाचूया. दुसरा अध्याय एकविसावे वचन. अगे भूमी भिऊ नको, उल्हास कर, हर्ष कर, कारण परमेश्वराने महत्कृत्ये केली आहेत. त्या महासंकटाच्या काळानंतर या पृथ्वीवर आपले राज्य स्थापन करण्यासाठी ख्रिस्त येईल. आजही इस्रायलाची भूमी शापग्रस्त आहे. त्यांची पाण्याची समस्या फार मोठी आहे आणि या देशाचा मोठा भाग वाळवंटाप्रमाणे ओसाड व निर्जल आहे. या काळामध्ये पृथ्वीवर मंडळीचे अस्तित्व असणार नाही. मंडळीला आधीच पृथ्वीवरून काढून घेण्यात येईल व त्यावेळेस तिला मंडळी म्हणजे पाचारण झालेले असे म्हणणार नाहीत, तर ख्रिस्ताची वधू असे म्हटल्या जाईल. आता 22 आणि 23 वचने पहा काय सांगतात. वन पशून भिऊ नका, कारण वनातली कुरणे हिरवी होत आहेत, झाडे फळे देत आहेत, अंजिरांचे झाड व द्राक्षीचा वेल आपले सत्व देत आहेत. सियोन पुत्र हो, परमेश्वर तुमचा देव याच्या ठाई उल्हास करा, हर्ष करा, कारण तुम्हास हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस तो देतो. तो पहिली पर्जन्यवृष्टी म्हणजे आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडितो. श्रोत्यानो, हे सियोनाचे संतान म्हणजे इस्रायलाचे दक्षिणेतले राज्य. परमेश्वर त्यांना सांत्वनाचे अभिवचन देत आहे. पवित्र शास्त्रात अनेक ठिकाणी आगोटीच्या व वळवाच्या पावसाचा उल्लेख आहे. आगोटीचा पाऊस तेथे ऑक्टोबर महिन्यात येईल तर वळवाचा पाऊस एप्रिलमध्ये. या दोन्ही वेळच्या पावसाची चांगल्या पिकास गरज असते. प्रभू परमेश्वर त्यांना पुढील काळी आवश्यक तो पाऊस देईल. परमेश्वराने त्यांना नियमशास्त्रामध्ये म्हणजे लेवीयचे पुस्तक 26:3-4 या वचनांमध्ये सांगितले होते. लेवीयचे पुस्तक 26:3-4 वचने. जर तुम्ही माझ्या नियमात चालाल आणि माझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे कराल तर मी तुम्हाला पाऊस त्याच्या नेमलेल्या काळात देईन आणि भूमी आपले उत्पन्न देईल, शेतातली झाडेही आपले फळ देतील. तसेच प्रभू परमेश्वराने त्यांना ताकीद देऊन आणखी काय सांगितले ते आपण अनुवादाचं पुस्तक 11:16-17 या वचनांमधून वाचूया. अनुवाद 11:16-17 वचने. तुम्ही आपणाला सांभाळा, नाहीतर तुमचे हृदय फसेल आणि तुम्ही भलतीकडे वळून दुसऱ्या देवांची सेवा कराल व त्यांचे भजन कराल. मग यहोवाचा क्रोध तुमच्यावर चेतेल आणि तो आकाश असे बंद करेल की पाऊस पडणार नाही, भूमीही आपला उपज देणार नाही, आणि जो चांगला देश यहोवा तुम्हाला देतो त्यातून तुम्ही लवकर नष्ट व्हाल. आकाश कपाटे उघडणे व भूमीला आवश्यक तेवढा पाऊस पुरवणे हे केवळ परात्पर देवाला शक्य आहे आणि त्याने तसे करणे शर्तीवर ठेवले आहे. त्याची अवज्ञा, त्याचा अव्हेर म्हणजे आकाश कपाटांना बंद करण्यासारखे आहे. त्याने अजूनही अवर्षणाचे शासन आम्हाला दिले नाही, ही त्याची कृपा आहे श्रोत्यानो. पण जर आम्ही त्याच्या विरुद्ध बंड करीतच राहू तर त्याचा क्रोध आमच्यावर यायला वेळ लागणार नाही. इस्रायलाने परमेश्वराविरुद्ध अपराध करणे चालू ठेवले आणि त्याने त्यांच्याकरिता आकाश कपाटे अशी बंद केली की अजूनही तो देश मोठ्या प्रमाणामध्ये ओसाड आहे. आता आपण 24 आणि 25 वचने वाचूया. मग खळी गव्हाने भरून जातील, कुंडे नव्या द्राक्षरसाने व तेलाने उपळून जातील. मी तुम्हावर पाठविलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडींनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, अधाशी टोळ व कुरतुडणारे टोळ यांनी ज्या वर्षांचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हास भरपाई करून देईन. परमेश्वराचे हे अभिवचन इस्रायलाकरिता पुढील काळातील समृद्धीविषयी आहे आणि जे आम्ही त्याच्या पवित्र नामाकरिता आज दुःख व कष्ट सोसत आहोत त्या आमच्याकरिता आहे. परमेश्वराने अनेक कारणांमुळे आमचे सर्व काही लुटले जाऊ दिले. अतिशय कष्ट व आपत्ती यांच्या वेदनांमधून आम्हाला जावे लागले. आमची मालमत्ता, आम्हाला प्रिय असलेल्या गोष्टी सर्वांची हानी आम्हाला असहायतेने पाहावी लागली. तरी समाधान ह्याचे आहे की ज्या ख्रिस्ताने आमच्यावर टोळ, घुले, कुसरूड व नागतोडा यांचे मोठे सैन्य येऊ दिले तो आमची त्यामुळे गेलेली वर्षे परत देणार आहे. जे आम्ही गमावले ते तो आम्हाला दुपटीने परत देईल. श्रोत्यानो, परमेश्वराचे हे अभिवचन आम्हातील प्रत्येकाकरिता आहे ज्या आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. ज्याने आमच्यावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्रही राखून ठेवला नाही तर त्याला आमच्याकरिता दिले, तो निर्दयी परमेश्वर कसा असू शकेल? तो आज जरी आमच्यावर कठीण प्रसंग येऊ देत आहे तरी त्यामध्ये त्याचा काही चांगला हेतू आहे आणि तो हेतू आम्हाला समजून घ्यायचा आहे. म्हणून श्रोत्यानो, निराश होऊ नका. जर आपणावर आज ख्रिस्तामुळे निंदा, संकटे आणि दुःख येत आहेत तर परमेश्वराचे त्याकरिता आभार माना आणि विश्वासामध्ये दृढ रहा. 25व्या वचनामध्ये जो विचार आम्ही पाहिला तोच विचार प्रगटीकरणाच्या 21व्या अध्यायामध्ये व्यक्त केला आहे. त्यातल्या 5व्या वचनामध्ये प्रभू येशू म्हणतो, पहा मी सर्व काही नवे करतो. या ठिकाणी तो नव्या येरुश्लेमाचे वर्णन करीत आहे. ज्या पापी जनांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि ज्यांचे त्याद्वारे तारण झाले ते ह्या नव्या येरुश्लेमेमध्ये राहणार आहेत आणि त्यावेळेस प्रभू येशू आमच्या डोळ्यातले प्रत्येक अश्रू पुसून टाकणार आहे. त्यावेळेसचे ते विश्व, ते जग फार फार वेगळे असणार आहे कारण प्रभू येशू सर्व काही नवे करणार आहे. श्रोत्यानो, ही एक फार फार दिलासा देणारी गोष्ट आहे. मला आपल्या जीवनाविषयी ठाऊक नाही पण मला माझ्या स्वतःविषयी व माझ्या जीवनाविषयी हे ठाऊक आहे की मला त्याविषयी फारसे समाधान वाटत नाही कारण मी जशी व्यक्ती असायला हवी तशी मी होऊ शकत नाही. जे माझ्या जीवनात मला सिद्ध करायला हवे होते ते मी करू शकले नाही. माझ्या नातेसंबंधाच्या बाबतीत मला माझे स्वतःचे वर्तन समाधानकारक वाटत नाही. माझा दैहिक स्वभाव मला अनेकदा नडतो आणि मी प्रत्येक वेळेस आत्म्याच्या प्रेरणेने चालते असे मला वाटत नाही. परंतु देवाची स्तुती असो की एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त मला व माझ्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकणार आहे. तो ते अगदी नवे करणार आहे. तुमच्यापैकी जे शंकाखोर लोक आहेत ते आता म्हणतील, जर परमेश्वर या सर्व गोष्टी पुढील काळात भरून देणारच आहे तर आताच तो त्या भरून का देत नाही? आताच तो आमचे अश्रू का पुसत नाही? काय त्याला आमचे टोकाचे दुःख आणि जीवघेण्या समस्या दिसत नाहीत? प्रिय श्रोत्यांनो, असले प्रश्न पवित्र शास्त्राविषयीच्या अज्ञानामुळे विचारल्या जातात. पण प्रश्न विचारायला हरकत नाही कारण त्यांची उत्तरे शोधताना आमच्या ज्ञानात निश्चितच भर पडते. सर्वप्रथम आम्ही हे लक्षात घ्यायला हवे की मानवाचे अश्रू, त्याच्या समस्या, त्याचे दुःख ही सर्व त्याच्या स्वतःच्या व त्याच्या समाजाच्या पापांचा परिणाम आहे आणि तो प्रभू परमेश्वराला दिसत नाही असे नाही. आणि जेव्हा आम्ही ख्रिस्ताला आपला तारक म्हणून स्वीकारतो तेव्हा हे सर्व दुःख फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी होते आणि ख्रिस्ताकडे आल्यानंतर त्याच्या आज्ञापालनाचा परिणाम म्हणून जे दुःख आमच्या पदरी येते ते वांझ नसते. तर ते संत पॉल व प्रेषित पेत्र म्हणतात त्याप्रमाणे आमच्याकरिता सार्वकालिक गौरवाचा भार वाढविते. परमेश्वर त्या दुःखाच्या व कष्टाच्याद्वारे आम्हाला अधिक शुद्ध व पवित्र बनवतो. आमच्यातल्या अनावश्यक व त्रासदायक व हानिकारक गोष्टी तो परिस्थितीच्या अग्नीने झाळून टाकतो आणि आम्हाला त्याच्या समक्षतेमध्ये सार्वकालिक जीवन जगण्यासाठी पात्र, योग्य असे बनवतो. वास्तविक तारण पावलेल्या व्यक्तीच्या सार्वकालिक जीवनाची सुरुवात या पृथ्वीवर ती व्यक्ती असतानाच होते कारण त्या व्यक्तीची सार्वकालिक जीवनासाठीची तयारी त्याच्या या पृथ्वीवरील हयातीत होत असते. त्या गौरवी जीवनाचा उपभोग घेण्याची श्रोत्यानो आमच्यापैकी कोणाचीही लायकी नाही. परंतु जेव्हा पवित्र आत्मा आमच्या अंतकरणात येऊन वस्ती करतो व त्याला आम्ही आमच्या वर्तनाचा हृदयाचा ताबा घेऊ देतो तेव्हा तो आम्हाला शुद्ध करू लागतो. हे शुद्धीकरण आम्हाला ख्रिस्ताच्या समीप नेते. पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय 5-7 या वचनांमध्ये आपण वाचतो. पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय 5-7 वचने, जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास तयार आहे ते प्राप्त होण्यास तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्याद्वारे राखलेले आहात. त्याविषयी तुम्ही उल्हासता, तरी आता थोडा वेळ नाना प्रकारच्या परीक्षांमुळे दुःखे सोसणे तुम्हाला भाग आहे. यासाठी की जे नाशवंत सोने अग्नीच्या योगे पारखल्या जाते त्यापेक्षा तुमच्या विश्वासाची जी परीक्षा फार मोलाची आहे ती येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस स्तुती व मान व गौरव यास योग्य अशी निघावी. श्रोत्यानो, पुढे प्राप्त होणाऱ्या गौरवासाठी त्या आनंदमय जीवनासाठी आज आमची परीक्षा होणे अगत्याचे आहे. आणि जेव्हा आम्ही त्या सार्वकालिक जीवनात प्रवेश करू तेव्हा प्रभू परमेश्वर आमची सर्व गेलेली वर्षे संकटांनी दुःखांनी खाल्लेली वर्षे आम्हाला भरून देईल. त्यावेळेस आमच्यासमोर परिस्थिती, पाप, पर्यावरण आणि अनुवंशिक गोष्टी यांची अडखळणे राहणार नाहीत. आम्ही ख्रिस्ताच्या गौरवी व पवित्र समक्षतेमध्ये असू. तो सर्व काही नवे करेल आणि टोळांनी खाल्लेली वर्षे तो आम्हाला परत भरून देईल. आता आपण 26-27 वचने वाचूया. तो म्हणतो, तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल व ज्याने तुम्हासाठी आश्चर्याची कृत्य केली तो तुमचा देव परमेश्वर याच्या नामाची स्तुती कराल. माझी प्रजा कधी लज्जित होणार नाही. तुम्ही समजाल की इस्रायल लोकांमध्ये मी आहे. मी परमेश्वर तुमचा देव आहे, अन्य कोणी नाही, व माझी प्रजा कधीही फजित होणार नाही. हे सर्व श्रोत्यांनो तेव्हा घडेल जेव्हा प्रभू परमेश्वराची वस्ती इस्रायलमध्ये होईल, म्हणजे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आपले राज्य स्थापण्यासाठी आलेला असेल तेव्हा या घटना घडतील व देवाच्या लोकांना हे सर्व आशीर्वाद प्राप्त होतील. आताच आपण जी अभिवचने वाचली त्यामध्ये माझे लोक कधी लाजवले जाणार नाहीत हे एक फार सुंदर अभिवचन आहे, जे सर्व अतिशय प्रामाणिकपणाने ख्रिस्ताला अनुसरतात, जे देवाच्या इच्छेचा कसून शोध घेतात ते कधीही लाजवले जात नाहीत. स्तोत्रकर्ता 34वे स्तोत्र 5व्या वचनामध्ये म्हणतो, त्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि ते प्रकाशित झाले आणि त्यांची मुखे कधीही लज्जित होणार नाहीत. यशयाच्या पुस्तकातूनही परमेश्वर आम्हाला सांगतो की त्याची आस धरणारा कधीही फजित होत नाही. परमेश्वर एक दिवस आपल्या लोकांची, इस्रायलाची सर्व अप्रतिष्ठा दूर करेल. त्याने इस्रायलाकरिता आपल्या लोकांकरिता काही आध्यात्मिक आशीर्वादही राखून ठेवले आहेत. त्यांची नोंद योएलच्या पुढच्या काही वचनांमध्ये आहे. ही वचने श्रोत्यांनो काहीशी वादग्रस्त आहेत, म्हणजे अभ्यासकांची मते या वचनांच्या संदर्भात भिन्न भिन्न आहेत. आपण ती वचने वाचण्यापूर्वी हे लक्षात ठेवायला हवे की योएलने केलेल्या भविष्यवादाची सुरुवात टोळधाडीच्या भयंकर पिढीने झाली आणि त्याची तुलना त्याने फार पुढील भविष्यकाळात येणाऱ्या परमेश्वराच्या दिवसाशी केली आहे. आपण पाहिले की परमेश्वराच्या दिवसाची सुरुवात भयंकर संकटाच्या काळाने होईल. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त येऊन तो या पृथ्वीवर आपले राज्य स्थापित करेल आणि तो इस्रायलात वस्ती करेल. तो आणखी काय करणार आहे ते आपण आता पुढच्या वचनांमधून वाचूया. 28-32 ही वचने पुढे सांगतात, यानंतर असे होईल की मी आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्रावर वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील, तुमचे दास व दासी यावरही त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नि व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन. परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल, कारण परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे निभावलेले सियोन डोंगरावर व एरुश्लेमात राहतील आणि परमेश्वराने ज्यांना बोलाविले ते बाकी उरलेल्यात राहतील. या अत्यंत चित्तवेधक अशा उताऱ्याविषयी आपल्याला पुष्कळ सुंदर गोष्टी सांगता येतील. डॉक्टर चार्ल्स एल फिनबर्ग या एका यहुदी अभ्यासकाने छोट्या संदेष्ट्यांच्या पुस्तकांवर एक सुंदर भाष्यांची मालिका लिहिली आहे. ते या मालिकेतील योएलच्या पुस्तकातील एका सुंदर सत्याकडे आमचे लक्ष वेधतात. त्यांच्या म्हणण्यानुसार योएलच्या दुसऱ्या अध्यायातील 28-32 या वचनांचा मूळ इब्री प्रतिमध्ये तिसरा अध्याय तयार करण्यात आला आहे आणि त्याचा तिसरा अध्याय हा मूळ इब्री प्रतिमध्ये पुस्तकाचा चौथा अध्याय बनतो. योएलच्या दुसऱ्या अध्यायातील 28-32 ही वचने इतकी महत्वाची आहेत की त्यांचा एक वेगळा अध्याय बनू शकतो. या सत्याविषयी कोणाला शंका वाटणार नाही. श्रोत्यांनो, हा भविष्यवाद समजून घेण्यासाठी त्याच्या परिपूर्तीचा काळ समजून घेणे फार गरजेचे आहे. असे सांगण्यात आले आहे की आणि त्यानंतर असे होईल की योएल आम्हाला परमेश्वराच्या दिवसाच्या आगमनाविषयी सांगत आहे. आपला भविष्यवाद लिहून ठेवणाऱ्या संदेष्ट्यांपैकी योएल हा पहिला संदेष्टा होता आणि त्या काळात काय घडेल हे तो आम्हाला सांगत आहे. या काळाची सुरुवात अंधकाराने महासंकटाच्या काळाने होईल हे तो सांगतो आणि आम्ही या काळातील घटनांच्या मालिकेचे महत्व होशेमधील भविष्याचा अभ्यास करताना पाहिले आहे. होशेचे पुस्तक 3:5 वचन आम्हाला सांगते, त्यानंतर इस्रायलाची संताने फिरतील आणि यहोवा त्यांचा देव याला व दावीद त्यांचा राजा याला शोधतील आणि पुढच्या दिवसात ते भय धरून यहोवाकडे व त्याच्या चांगुलपणाकडे येतील. आपण पाहिले की पुढील दिवस म्हणजे मोठ्या संकटाचा काळ ज्याच्या शेवटी ख्रिस्ताचे या पृथ्वीवर राज्य स्थापले जाईल. यावरून आम्हाला निष्कर्ष काढता येतो की योएल एका विशिष्ट कालावधीविषयी लिहित आहे व हे भविष्य परमेश्वराच्या दिवसाच्या दरम्यान पूर्ण होणार आहे. मोठ्या संकटाच्या काळरात्रीनंतर ते पूर्ण होईल. मग परमेश्वर सर्व देहांवर आपला आत्मा ओतेल. जरी भविष्यवाद लिहिणाऱ्या भविष्यवाद्यांमध्ये योएल पहिला संदेष्टा होता, तरी पवित्र आत्म्याच्या ओतणीविषयी लिहिणारा तो पहिला संदेष्टा नव्हता. येशायानेही त्याविषयी येशायाचे पुस्तक 32:15 वचनात लिहिले, आम्हावर आत्मा वरून ओतला जाईपर्यंत असे होईल, मग रान पिकाऊ शेत असे होईल आणि पिकाऊ शेत वन असे मानतील. येशायाने आगामी ख्रिस्त राज्याविषयी हे भविष्य विदित केले आहे. अर्थात एकाही संदेष्ट्याने मंडळीविषयी काही विदित केलेले नाही. त्या सर्वांनी इस्रायलाविषयी शेवटल्या दिवसांच्या संदर्भात भविष्य विदित केले. एहेजकेलचे पुस्तक 36:27 वचन आम्हाला सांगते, परमेश्वर असे म्हणतो की मी आपला आत्मा तुमच्या आत घालेन आणि तुम्ही माझ्या नियमांमध्ये वागाल असे करीन आणि तुम्ही माझे विधी पाळाल व ते आचराल. पुढे याच अध्यायाच्या 28 वचनामध्ये सांगितले आहे, आणि जो देश मी तुमच्या पूर्वजांना दिला त्यात तुम्ही वसाल आणि तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन. येथे श्रोत्यांनो, एहेजकेल एका विशिष्ट देशाविषयी म्हणजे इस्रायल देशाविषयी व एका विशिष्ट कालावधीविषयी लिहित आहे. परमेश्वर आपल्या आत्म्याची ओतणी करेल तोही एक विशिष्ट कालावधी आहे. आता एहेजकेलचे पुस्तक 37:14 वचन आम्हाला सांगते, आणि मी आपला आत्मा तुमच्या ठाई घालीन, मग तुम्ही सजीव व्हाल आणि मी तुम्हाला तुमच्या भूमीत ठेवीन. तेव्हा तुम्ही जाणाल की मी यहोवा हे बोललो आहे आणि मी हे केले आहे असे यहोवा म्हणतो. एहेजकेल आणखीही पुढे याविषयी काय म्हणतो ते आपण 39:29 वचनामधून वाचूया. एहेजकेलचे पुस्तक 39:29 वचन, आणि यापुढे मी आपले मुख त्यांच्यापासून आच्छादून घेणार नाही, कारण मी आपला आत्मा इस्रायलाच्या घराण्यावर ओतून दिला आहे असे प्रभू यहोवा म्हणतो. भविष्यवाद लिहून ठेवणाऱ्या संदेष्ट्यांपैकी जखऱ्या हा शेवटचा संदेष्ट आहे. त्याने त्या विशेष घटनेविषयी काय लिहिले ते आपण जखऱ्याचे पुस्तक 12:10 वचनातून वाचूया. आणि मी दाविदाच्या घराण्यावर व येरुश्लेमेतल्या राहणाऱ्यांवर कृपेचा व विनंतीचा आत्मा ओतीन, आणि ज्या मला त्यांनी भोसकले त्या माझ्याकडे ते पाहतील, आणि जसा कोणी आपल्या एकुलत्या मुलाकरिता आक्रंदन करतो तसे ते त्याच्याकरिता आक्रंदन करतील, आणि जसा कोणी आपल्या प्रथम जन्मलेल्या मुलाकरिता अत्यंत खेद करतो तसे ते त्याच्याकरिता अत्यंत खेद करतील. योहेलने असेही स्पष्टपणे म्हटले आहे की त्या काळात असे होईल की जो कोणी यहोवाच्या नावाला हाक मारेल तो सोडवला जाईल, कारण जसे यहोवाने म्हटले आहे त्याप्रमाणे जे निभावलेले ते सियोन पर्वतावर व एरुश्लेमेत राहतील. या वचनामध्ये योहेलने त्या घटनेचे निश्चित असे स्थान म्हणजे सियोन व एरुश्लेम हे सांगितले आहे. श्रोत्यानो, तुम्हाला आठवतच असेल की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर त्याला स्वर्गात वर घेण्यात आले. त्यानंतर 50व्या दिवसाच्या सणाच्या वेळेस जेव्हा येशूचे शिष्य एकत्र प्रार्थना करीत असताना त्यांच्यावर पवित्र आत्मा अग्नीच्या जिभांप्रमाणे उतरला व ते पवित्र आत्म्याने भरले जाऊन वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले. तेव्हा त्यांच्याकडे पाहणारेही गोंधळून गेले व त्यांची ते चेष्टा करून म्हणाले की हे नव्या द्राक्षरसाने मस्त झाले आहेत. तेव्हा पेत्राने त्यांना जे उत्तर दिले त्यामध्ये त्याने योएलच्या संदेशातल्या ह्या उताऱ्याचा उल्लेख केला. त्या काळामध्ये पवित्र आत्म्याचे दान विशेष रीतीने इस्रायलावर ओतण्यात येणार आहे, परंतु आजही प्रभू येशूने आमच्याकरिता कैवारी व सत्याचा आत्मा दिलेला आहे. तो आम्हाला सर्व सत्यात नेईल असे प्रभू येशूने त्याच्याविषयी आम्हाला सांगितले आहे. योहान कृशुभवर्तमान 14 आणि 17 वचनात प्रभू येशूने तो खरेपणाचा आत्मा आहे, त्याला जगाच्याने घेववत नाही कारण ते त्याला पाहत नाही व ओळखत नाही. तुम्ही तर त्याला ओळखता कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये असणार. तसेच 14 आणि 26 वचनात प्रभू येशूने त्यांना सांगितले, तरी ज्याला बाप माझ्या नावाने पाठवेल तो पाराक्लेत म्हणजे पवित्र आत्मा तुम्हा सर्व शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हा सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. श्रोत्यानो, आमचे तारण होणे हे आमच्यामध्ये झालेले पवित्र आत्म्याचे कार्य आहे व तोच आम्हाला प्रभू येशूच्या मार्गात चालायला सहाय्य आणि सामर्थ्य देतो. आम्हाला आज पवित्र आत्म्याने भरून जाण्याची गरज आहे. तेव्हाच आपण प्रभू येशूच्या मार्गावर योग्य प्रकारे विश्वासामध्ये दृढ राहून चालू शकतो. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव.
उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या वचनातील योएलाच्या पुस्तकातून आपण ऐकत होता. श्रोतेहो, या कार्यक्रमामुळे आपणही त्या जिवंत परमेश्वराशी संवाद प्रस्थापित करण्यास उत्सुक असाल, नाही का? कार्यक्रमाविषयी अधिक माहिती हवी असल्यास पत्राद्वारे आमच्याशी अवश्य संवाद साधावा. त्यासाठी पत्ता लिहून घ्यावा, कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, डेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया कारण आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.